नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. संविधान दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संविधान निर्मात्यांक श्रद्धांजली ओपली आनी तांची नदर आनी दूरदृश्टी दरेका नागरिकांक विकसीत भारत निर्माण करपाच्या यत्नांक प्रेरणा दिता अशें सांगले. संविधान मानवी प्रतिश्ठा समानता आनी स्वातंत्र्याक चड म्हत्व दिता. देशातल्या अधिकारां सयत सक्षम करतात. दरेकल्याक नागरीक म्हणून आपली कर्तव्यांची याद करून दिता आनी ती कर्तव्यां पुराय करपाचो प्रत्येकान सदांच यत्न करचो अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी ह्या वेळार देशातल्या लोकांक शुभेच्छा दिल्यो. भारताची बुन्याद घालपी आनी राष्ट्रीय प्रवासाचें मार्गदर्शन करपा खातीरची मुल्यां नागरिकांक सोपयल्या दूरदर्शकांची संविधान दीस सगळ्यांक याद करून दिता अशें सिंग हांणी सांगलें. संविधान दिसा निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज नवी दिल्लीत संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलांत संविधानाच्या प्रस्तावनेचें वाचन केलें. उपरांत उलयतना तांणी म्हळें,
सामाजिक आर्थिक एवं राजनैतिक न्याय स्वतंत्रता समता और बंधुता मुझे ये देखकर हर्ष होता है कि इन सभी आयामों पर संसद सदस्यों ने संविधान निर्माताओं की परिकल्पनाओं को यथार्थ स्वरूप प्रदान किया है.
श्री संस्थान गोकर्ण परतगा जिवोत्तम मठाक 550 वर्सां पुराय जाल्या. ह्या फाटभुंयेर 27 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर ह्या काळांत वेगवेगळ्या धार्मीक सामाजीक आनी सांस्कृतीक कार्यावळींचें आयोजन केलां. ह्या कार्यावळी वेळार 28 नोव्हेंबराक आशिया खंडातलो सगळ्यांत व्हड 77 फुटाचो भगवान रामाच्या पुतळ्याचें अनावरण जातलें. तशेंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या हस्तुकीं परतगा मठाच्या पोस्टल स्टॅम्पाचें अनावरण तशेंच केंद्रीय वित्त खात्या वतीन परतगा मठाचें चित्र आशिल्ल्या खासा नाण्याचें अनावरण जातलें अशी माहिती मठाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष आनी नामनेचे गोंयचे उद्देजक श्रीनिवास धेंपो हांणी दिल्या.
विशेष कार्यक्रम म्हणल्यार 28 तारखेक 77 फूट ब्रॉन्झाचो राम मर्यादा पुरुषोत्तम त्या स्टॅच्यूचें जें लोकार्पण जाता प्रधानमंत्री आसा बाब नरेंद्र मोदीजी हांच्यानी कन्फर्म केल्लें आसा. ते 28 तारखेक येता. जवळ जवळ 3:45 ते परतगाळी पावता आनी हाज्या भायर कितलेशे सांस्कृतीक कार्यक्रम प्लॅन केल्ले आसा. धार्मीक सदां डेली विधी आसतल्यो. हवन होम हे सगळें जातले. तातूंत थोडीं नांवां हांव घेता. अनूप जरोटेचो कार्यक्रम फाल्यां आसा. 30 तारखेक शंकर महादेवान आपली भजन संध्या करतलो. 6 तारखेक मैथिली आनी 7 तारखेक महेश काळेचो प्रोग्राम. असो कितलेशे सांस्कृतीक कार्यक्रम आनी जवळ जवळ बसपाची 10 ते 12 हजार लोकांक फेसिलिटी आसा.
56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रेड कार्पेटाचेर प्रेक्षकांच्या नेटाच्या प्रतिसादान 2 गोंयच्या चित्रपटांनी सगळ्यांचे लक्ष ओढले. वैमानिक द पायलट या सिनेमाच्या भव्य प्रिमियरात 1960 गोंयात घडिल्ल्या 2 भावांची काळजाक भेदपी काणी पळयली. दिग्दर्शक नितीश पॅरिश हांणी या सिनेमाचे वर्णन गोंयातल्यान संवसाराक बरयले एक उक्ते मोगाचे पत्र जे अजूनही गोंयाकडेन संबंधित आशिल्ल्यो भावना प्रतिबिंबित करता अशें म्हळां. ह्या कार्यावळीक या सिनेमाचे कलाकार आनी सृजनशील पंगड हजर आशिल्ले. मजगती तरणाटो चित्रपट निर्मातो सोहम भेंडे हांणी दिग्दर्शित केल्ल्या 0 बल्बाक रेड कार्पेट पुरस्कार दिवन भोवमानीत केलो. अर्थपूर्ण विशय आनी घटमूट कथाकथन सांगपी गोंयच्या चित्रपटांक सरकारी तेको आनी व्यापक माची मेळोवन दितले अशें गोवा एंटरटेनमेंट सोसायटीचे उपाध्यक्ष दिलाला लोबो हांणी ह्या वेळार सांगलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज तेलंगणाच्या हैदराबाद शारांत सफरान एअरक्राफ्ट इंजीन सर्व्हिसीस इंडिया म्हळ्यार SAESI सुविधेचे व्हर्च्युअल पद्दतीन उक्तावण केलें. भारत हो संवसारातल्या देशांतर्गत विमान येरादारी बाजारपेठापैकी एक. भारत गुंतवणूक आनी नवनिर्माणाक येवकार दिता आनी उत्पादन संबंधित प्रोत्साहन PLI येवजण्यांनी संवसारीक कंपनीक भारताक आपले गंतव्यस्थान म्हणून वेचून काडपाक आकर्षित केला अशें तांणी ह्या वेळार सांगले. सफरानान स्थापन केली ही नवी सुविधा भारताक जागतिक MRO केंद्र म्हणून स्थापन करपाक योगदान दितली अशें तांणी मुखार सांगले.
एविएशन सेक्टर में तेज एक्सपेंशन के चलते मेंटेनेंस रिपेयर एंड ओवरहॉल MRO की सुविधाओं की जरूरत बढ़ रही है. हमारा 85% MRO का काम देश के बाहर होता रहा है. इससे खर्च बढ़ता था, समय ज्यादा लगता था और एयरक्राफ्ट लंबे समय तक ग्राउंडेड रहते थे. ये स्थिति भारत जैसे विशाल एविएशन मार्केट के लिए ठीक नहीं थी. इसलिए आज भारत सरकार देश के दुनिया के एक बड़े MRO केंद्र के रूप में विकसित कर रही है. अब पहली बार देश में एक ग्लोबल OEM डीप लेवल सर्विसिंग की सुविधा
आरपोरा गोवा हांगा जाल्ल्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक 2025 सर्तीत 19 वर्साचो उझबेक ग्रँडमास्टर जावोकीर सिंदारोवान विजेतेपद पटकायले आनी अंतीम फेरयेत चिनी ग्रँडमास्टर वेई हाचो पराभव केलो. रुमानियात जाल्ल्या ITTF संवसारीक युवा सर्तीत भारतीय टेबल टेनीस खेळगड्यांनी दमदार पदार्पण करून 2 पदकां मदीं 1 रुपया आनी काश्या पदक मेळ्ळें. भारतीय हवामान खात्यान आज अंदमान आनी निकोबार जुव्यांचेर गडगड पासयत व्हड ते खूब व्हड प्रमाणांत पावस पडपाचो अदमास दिला. तशेंच केरळ माहे तामिळनाडू पुडुचेरी आनी करायकल हांगाय मध्यम ते व्हडा प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय आसा आनी नागालँड मणिपूर मिझोराम आनी त्रिपुरांत दाट धुके पातळपाची शक्यताय आसा. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 8:40 मिनटांचेर. नमस्कार.